नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रीती मॅजिक ऑफ चेंजमधून तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आजच्या भागात मी तुम्हाला चटकन आरामासाठी काही मजेशीर क्लुप्त्या सांगणार आहे. आज मी तुम्हाला असे 5 हॅक्स सांगणार आहेत जे केल्यावर तुम्हाला चटकन आराम वाटेल आणि तुमच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य उमटेल. तुमचा मूड खराब असेल तेव्हा जर तुम्ही या ट्रिक्स वापरल्यात तुम्हाला लगेच फायदा दिसेल आणि तुमची स्टेट चेंज झालेली पण तुम्हाला कळेल. यातल्या बऱ्याच क्लुप्त्या मी जेव्हा मला गरज वाटते तेव्हा मी करते. कदाचित तुम्हीही काही यातल्या ट्रिक्स वापरत असाल. तर पाहूया पहिली क्लुप्ती काय आहे. तर पहिलं म्हणजे, जेव्हा तुम्हाला उदास वाटत असेल व काहीतरी बिघडलंय असं वाटत असेल तेव्हा एखादी पेन्सिल व पेन हातात घ्या आणि ते आपल्या दातांमध्ये पकडा. तुम्हाला हे कदाचित हास्यास्पद वाटेल पण असे केल्याने तुमची निराशा निघून जाईल, तुमची माइंड स्टेट चेंज होईल. खूप सोपं आहे ना, एकदा करून बघा नक्की. दुसरं म्हणजे, काहीतरी फनी आवाज काढा. लहान मुलांना तुम्ही पाहिलंय ते काहीतरी असंबंध जिब्रिश बोलत असतात. आपण पण लहान असताना असं केलेलं आहे म्हणा, जसं गाडीचा आवाज काढणे भ्रुम 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 किंवा असे आवाज काढले असाल ना. तर असेच फनी आवाज काढा ज्यावेळेला तुम्हाला निराशा वाटत असेल किंवा तुम्हाला चांगलं वाटत नसेल. आणि असं केल्यामुळे तुम्हाला चटकन तुमची मनस्थिती बदललेली जाणवेल. ह्याला फक्त 5 सेकंद लागतील करायला. तर ही सोपी टिप्स कधीतरी वापरून नक्की बघा. तिसरं म्हणजे, तुमच्या शरीराला पूर्णपणे आळोके पिळवके देत मस्त जोराने आवाज काढून आळस द्या. सगळ्या अंगाला ताण देऊन मस्तपैकी एक आवाज काढून असा निसंकोचपणे आळस द्या. मी पण हे स्वतः करते आणि इतकं मस्त वाटतं नंतर, अगदी रिलॅक्स वाटतं. तर तुम्हालाही लगेच आराम वाटेल, कधीतरी करून बघा. चौथी गोष्ट, तुम्हाला कदाचित वेडेपणा वाटेल पण एकदा तरी करून बघा. तुमची लाळ तुमच्या डोळ्यांच्या खालच्या पापणीला लावा. आत्ता हे ऐकतानाही अगदी करून पाहिलं तरी तुम्हाला लगेच थंडावा आणि आराम जाणवेल. आणि शेवटचं, पाचवं म्हणजे, तुमचा आवडता परफ्यूम वा अत्तर लगेच तुम्हाला लावा, त्यामुळे तुम्हाला लगेच आल्हाददायक वाटू लागतं. त्यामुळे पण परफ्यूमच्या वासामुळे, त्या अत्तरच्या वासामुळे, जो तुमचा कुठला आवडीचा असेल फ्रेग्रन्स तो लावा. त्यामुळे पण तुमच्या माइंडस्टेटमध्ये फरक पडतो. तर असे हे 5 सोपे मार्ग तुम्हाला मी सांगितलेले आहेत. आणि या ट्रिक्स दुर्लक्षित करण्याआधी एकदा तरी नक्की करून बघा. तर आज मी इथेच थांबते, पुन्हा भेटूया. नमस्कार.